मैं हिंदी में बोल रहा हूं तो आपको अगर कोई ट्रांसलेटर चाहिएगा तो 3 साल या 4 साल पहले एक VTG की एक मूवी बनाई थी, पिक्चर बनाई थी, तो उसमें बहुत सिर खजाने के बाद में ये सोचा कि भाई VTG होती कितने की है, जरा ये तो बताएं हम लोगों को। तो कहा कि जब रिक्शा का मीटर डाउन करते हो तो 10 रुपए चले जाते हैं, जब एक बंबई में चर्च गेट से अंधेरी जाते हो तो 10 रुपए की टिकट आ जाती है, और पीने के पानी की बोतल बिस्लरी की या जो भी होती है वो 10 रुपए की आ जाती है। तो उससे भी अच्छी चीज आज माता जी ने कही कि 1.25 किलो सब्जी, बहुत अच्छी लगी ये बात मेरे को। तो उस हिसाब से करीब 110 क्विंटल सब्जी बिक चुकी है, और ये सब्जी रूपी प्रिंटेड प्रसाद कई वर्षों तक के लोगों के यहां जाएगा। जैसे जब हम आए थे 2 महीने पहले तो रूप विलास प्रभु और वृंदावन आनंद प्रभु ने कहा था कि 1000 कर लेंगे। तो एक टीवी का कार्यक्रम बीच में आपने सुना होगा, उसकी एड आती थी कि कितना मिलेगा, उम्मीद से दुगना, दुगना था, 2 करोड़ दे रहे थे वो, है ना। तो ये आध्यात्मिक प्रयास में उम्मीद से हो गया है चौगना। तो आपका बहुत बहुत धन्यवाद है। मैंने कुछ हफ्ते भर पहले जयद्वेत महाराज को एक रिपोर्ट लिखी बैक टू गॉडहेड के बारे में कि पिछले 6 महीने में क्या क्या हो रहा है, कहां कहां। तो कोल्हापुर के बारे में भी लिखा मैंने, उस समय कुछ 2300 ही सब्सक्रिप्शन हुए थे तो मैंने वैसा लिखा। तो महाराज ने कहा कि मैं, और सूरत में भी ऐसा ही एक कार्यक्रम जोर शोर से चल रहा है, महाराज ने कहा कि मैं दोनों जगह तुम्हारे साथ जाना चाहूंगा। तो आप लोगों का बहुत बहुत धन्यवाद। माता जी, आप लोगों ने इतनी मेहनत की है, और सच में जैसे माता जी ने कहा कि कई बार उलट से जवाब मिलता था, क्या मन में क्या क्या नहीं आता था, कुछ कुछ माता जी ने आखिरी के 3-4 दिन में ही 5-5 सब्सक्रिप्शन करके सब लेके आए हैं। तो क्योंकि माता जी लोगों ने ही जरा अपने भाव ज्यादा प्रकट किए हैं, प्रभु को ऐसा लगता है कि कुछ भी ऐसे ही सहज ही हो गया है, जैसे वृंदावन आनंद प्रभु ने कहा कि ये तो मैंने 100% नहीं किया है अपना, तो इसीलिए रूप विलास प्रभु ने 34,000 बोल दिया। वो कह रहे हैं कि 10% ही हुआ है, तो उस हिसाब से। तो आपका फिर से बहुत बहुत धन्यवाद, और सच में ही ये पूरे भारत में और इस्कॉन जगत में ये बात एक पेश की जा सकती है सबके सामने कि कैसे कि कोई कांग्रेगेशन कोई बहुत 2,000 या 3,000 या 5,000 लोगों का नहीं है, उस मान से काफी छोटा है, लेकिन 500 लोगों का है, तो फिर भी इतना इतना 3,500-4,000 सब्सक्रिप्शन करना कोई मामूली बात नहीं है। आपका काम बहुत बहुत धन्यवाद। हरे कृष्णा।
हरे कृष्णा। शिल गोपाल की
जय।
जब मैं सब सुन रहा था, भक्त अपना अपना अनुभव बता रहे थे, सॉरी
संग कर रहे हैं,
हिंदी बोलिए।
ज्यावेळेला सर्व भक्तांनी आपला अनुभव सांगत होते, त्यावेळेला मला असं वाटलं की आपण पूर्वांच्या वेळेला अशा प्रकारचे कार्य चालायचे, त्यावेळेमध्ये माझं मन निघून गेलं का, म्हणजे त्यावेळेला भक्तांनी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये पुस्तकांचं मॅगझिनचं वितरण केलं होतं, त्यांनी आपलं जीवन पूर्णपणे पूर्वबाधांच्या ह्या कार्यासाठी वाहून घेतलं होतं। तर एक छोटीशी गोष्ट सांगायचं असा विचार आहे, तर पूर्वबाधांची पुस्तक मॅगझिन हे सगळे वेगळ्या वेगळ्या मार्केटिंगच्या हिशोबाने स्टोर्समध्ये टाकले, वेगवेगळे मोठ्या मोठ्या मॉल स्टोर्स मध्ये टाकले आणि महिन्याने जाऊन पाहिले की किती विकले गेलेले आहेत, पण काहीही विकलं गेलं नव्हतं. मग प्रभुपादांना रिपोर्ट देण्यात आला, हे गोपाळकृष्ण गोस्वामी महाराज आणि प्रभुपादांच्या मधलं घडलेली गोष्ट आहे. मग प्रभुपादांनी विचारलं काय झालेलं आहे पुस्तकांचं, काय झालेलं आहे मॅगझिनचं. मग त्यावेळेला महाराजांनी सांगितलं नाही, जसं आहे तसंच आहे. तेव्हा प्रभुपादांनी अतिशय एक मोठी जिम्मेदारीचं स्टेटमेंट दिलेलं आहे. ते म्हटले फक्त माझ्या उत्साही भक्तांच्या कडूनच हे पुस्तक आणि मॅगझिनचं वितरण होईल. तर आज आम्ही पाहतो की ही जिम्मेदारी कोल्हापूरमध्ये भक्तांनी पार पाडलेली आहे. तर हा जो आनंद आहे सर्व भक्तांना आणि शिल प्रभुपादांना होत आहे. का म्हणजे हे सगळं जे घडलेलं आहे कोणी कर्मी लोकांनी केलेलं नाही आहे, प्रभुपादांच्या भक्तांनी केलेलं आहे आणि त्यांनी ही जिम्मेदारी घेतलेली आहे. तर आपल्याला कळून येतं की भक्तच हे कार्य पुढे नेऊ शकतात. आणि आपण पाहिलं की पालघरच्या प्रत्येक भक्ताने मनपूर्वक ह्याच्यामध्ये सहभागी झाले आणि सॉरी कोल्हापूरच्या भक्ताने खूप मनपूर्वक सहभागी झाले.
इसका मतलब आपको सबको अपने परिवार के सदस्य समझ.
आणि हे त्यांनी कार्य केलेलं आहे. पण कार्य हे तर थांबत नाही आहे. जसं श्यामानप्रभूने अतिशय सुंदर प्रमाणे वर्णन केलेलं आहे की कार्य आता सुरू झालेलं आहे. का की आपल्या मॅगझिनच्या मार्फत हे सगळे लोक आपल्या संबंधामध्ये आलेले आहेत, तर ह्यांचा विकास करणं ही आपली जिम्मेदारी आहे. तर ह्याच्यासाठी एक तर माध्यम आहे मासिक आणि दुसरं आहे त्यांना पोचणं. आणि हे पोचण्याचा जो कार्यक्रम आहे हे पूर्ण होण्यासाठी आम्ही वेगळ्या प्रकारने ह्याला सपोर्ट करतो आहोत. आता जवळजवळ 3,500 मासिक ह्या भागामध्ये जेव्हा जातील तेव्हा कितीतरी लोकांना मिळतील, काही कंप्लेंट राहतील. तर त्याच्यासाठी कोल्हापूरमध्ये आपले गोसावी काका आहेत, ते आपल्या इथल्या ऑफिसमध्ये त्यांनी हे कार्य पाहतील. तर कुणालाही कोणी सांगितलं की मला मासिक मिळालेलं नाही आहे किंवा लेट मिळत आहे, तर कोल्हापूरमध्ये गोसावी काकांना त्यांनी संपर्क करावा. हा त्यानंतर आम्ही काय करतो आहोत, एक अनेक सपोर्ट देतो आहोत की एक्स्ट्रा मासिक आम्ही इकडे पाठवतो आहोत. तर जसं कंप्लेंट येईल तर लगेच एक मासिक देण्यात येईल. तर त्यामुळं त्या भक्तांना किंवा कुठल्याही सदस्याला वाट बघायची जरुरत नाही आहे की अनेक मासिक 15 दिवसांनी येईल किंवा महिन्यातून येईल. आणि जेव्हा पोस्टिंग करायची वेळ असेल तर आमच्याकडे ह्याचा रिपोर्ट येईल, तर इमिडिएटली दुसऱ्या दिवशी आम्ही त्याला पोस्टिंग करू. हा बाहेरगावचा सदस्य असेल तर लगेच आम्ही दुसऱ्या दिवशी त्यांना पोस्टिंग करू. का म्हणजे ईमेलद्वारा लगेच 2 मिनिटांमध्ये आम्हाला कळून येईल की कुणाला मिळालेलं आहे किंवा कुणाला मिळत नाही सर. आणि ज्या वेळेला आपल्या आपल्या सदस्य ज्यांनी बनवलेले आहेत त्यांना तुम्ही भेटणार तेव्हा तुम्ही पण त्यांना विचारपूस करा की तुम्हाला मिळत आहे का, तुम्हाला काय अडचण आहे का. त्यामुळं आपलं एक देवाणघेवाण होईल ह्या लोकांशी आणि आपली जी कार्यक्रम आहे फुलफिलमेंटचा हा योग्य प्रकारे होऊ शकतो. तर हे टीमवर्क आहे आणि हा सगळा आपला सगळ्यांचा हा कार्यक्रम आहे. म्हणजे बीटीजी हे वितरण करणं फुलफिलमेंट करणं फक्त ऑफिस नसून सर्व भक्तांचं आहे. म्हणजे प्रभुपादांनी ही जिम्मेदारी आपल्या सर्वांना दिलेली आहे. तर हे लक्षात ठेवून आपल्याला हे कार्य न्यायचं आहे. शेवटी मी सर्वांना धन्यवाद देतो आणि अतिशय आम्हाला सगळ्यांना हृदयाला आनंद आलेला आहे की इतक्या चांगल्या रीतीनं कोल्हापूरमध्ये हा कार्यक्रम पार पडलेला आहे. आणि पूर्णपणे आम्हाला खात्री आहे की प्रभुपाद आणि सर्व भक्त अतिशय ह्या गोष्टीबद्दल प्रसन्न आहेत. श्रील प्रभुपाद की yeah.